श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अठराव्या अध्यायातील 69 श्लोकापर्यंतचं निरूपण काल करून झालं। देव सांगत होते की या जगामध्ये मनुष्यामध्ये मला त्याच्यापेक्षा कोणीही प्रिय नाही जो निरंतर या गीतेचा प्रसाद सर्व समाजाला सर्व समुदायाला वाटत असेल आणि मला त्याच्यापेक्षा कोणी जास्त प्रिय पण नाही। तर असा जो मनुष्य असतो ज्ञानिया कर्मठा तापसा यया खुणेची या माणूसा माझी तू एकूगा जैसा पडिये मज। तर ज्ञानी कर्मठ तपी ही जी माझी अंतरंगातली माणसं आहेत ना, ज्यांना मी अंतरंगात ठेवतो, त्यांच्यामध्येही तो गीता सांगणारा, गीतेचे निरूपण करणारा तो फक्त आणि तो मला आवडतो। बाकी सर्व माझे असतात पण तो माझा जीव की प्राण होऊन असतो तो हा असा असतो। आज 70 आणि 71 या दोन श्लोकावरील ज्ञानेश्वरीचं निरूपण आपण पाहणार आहोत। सुरू करूया आजच्या भागाला।
पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
अध्येशते च यइमं धर्म्यं संवादमावयो ज्ञानयज्ञेन तेनाह मिष्टा स्यामीति मे मतिः।
या मोक्ष धर्मासंबंधीच्या आपल्या दोघांमधल्या संवादाचे म्हणजे या गीतेचे जो अध्ययन करील त्याने माझे ज्ञानरूपी यज्ञाने यजन केले असे मी समजतो। अध्येष्यते च य इमम, अध्ययन जो करील कशाचं, य इमम धर्मम संवाद मावयो, माझ्या तुझ्यातला धर्मासंबंधीचा हा जो संवाद आहे ज्याला आपण गीता म्हणतो तो जो याचं अध्ययन करील। ज्ञान यज्ञेन तेना मिष्टा, त्याने ज्ञान यज्ञाने ज्ञानरूपी यज्ञाने स्यामिती मे मती, त्याने ज्ञानरूपी यज्ञाने माझे यजन केले असे मी समजतो। स्यामिती मे मती
पै माझिया तुझिया मिळणी वाढी नली जे हे कहाणी मोक्ष धर्म का जिणी आला से जेथे तो हा सकळार्थ प्रदू आम्हा दोघांचा संवादू न करीता पदभेदू पाठेची जो पढे तेणे ज्ञानानळी तेणे ज्ञानानळी प्रदीप्ती मूळ विधेची आहुती तोषविला होय सुमती परमात्मा मी घेऊनी गीतार्थ उगाणा ज्ञानिये जे विचक्षणा ठाकिती ते गाणा वाणा गीतेचा तोला हे गीता पाठकासी असे फळ अर्थ ज्ञाची सरिसे गीता माऊलिये की नसे जाणे तान्हे।
माझ्या आणि तुझ्या भेटीमध्ये जी ही गीतारूपी कथा निर्माण झाली किंवा गीतारूपी कथा वाढली आणि ज्या गीतेत मोक्ष प्राप्त करून देणारे उपाय जगण्याकरिता आले, मोक्ष प्राप्त करून देण्याचे उपाय जगण्याकरिता आले, याचा काय अर्थ होतो? की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या क्रियांमध्ये पालट करून आपल्या लिव्हिंग स्टाईल, डे टू डे लाईफच्या लिव्हिंग स्टाईलमध्ये आपण कशा प्रकारे बदल करून मोक्षाचा मार्ग धरू शकतो हे फक्त गीतेच्या माध्यमातून कळतं, बरं का? मॉडर्न लिव्हिंग स्टाईल असेल, कन्व्हेन्शनल लिव्हिंग स्टाईल असेल, ट्रॅडिशनल लिव्हिंग स्टाईल असेल किंवा वेस्टर्न लिव्हिंग स्टाईल असेल, कुठलीही लिव्हिंग स्टाईल असू दे ना का, पण बेसिक प्रिन्सिपल्स, जीवनाचे मूळ प्रमेय, आधारभूत सिद्धांत जर गीतेच्या आधारे आपण लक्षात आणले आणि त्याचं आपण आचरण केलं तर पदोपदी ज्ञानेश्वरीमध्ये या गोष्टीचा उल्लेख आला आहे आणि आपण मागच्या एक वर्षापासून सातत्याने पाहतोय. हे फार अवघड कठीण असे प्रिन्सिपल्स नाहीत, हे काही फार डिफिकल्ट सिद्धांत नाहीत, सहज सरळ सोपे, इतके सोपे की फक्त शुद्ध व्हायचं आहे, आचरण पवित्र करायचं आहे, शुद्ध व्हायचं आहे आणि व्यवस्थित जगायचं आहे, कोणालाही त्रास न देता. इतकं जर केलं तर मोक्ष प्राप्त करून देणारे उपाय आपल्याला जाणता येतात. पै माझिया तुझिया मिळणी वाढी नली जे हे कहाणी, मोक्ष धर्म का जिणी आला असे जेथे. तुझ्या माझ्या मिलनातून निर्माण झालेली आहे गीता आणि इतके सोपे सिद्धांत सांगितले की सहज कोणालाही जगता येईल. तो हा सकल अर्थ देणारा आम्हा दोघांचा संवाद. कसा संवाद आहे? सकल अर्थ देणारा. तो हा सकळार्थ प्रदू, ज्याच्यातून सर्व अर्थ प्राप्त होतात, असा आम्हा दोघांचा संवाद. पदांचा अर्थ न करता जो नुसते आवर्तन करील ना, त्यालाही फळ प्राप्त होते. म्हणजे या संस्कृत श्लोकांचा किंवा या प्राकृत ओव्यांचा अर्थ जरी नाही समजला आणि यांची घोकंपट्टी जरी झाली, उशीर लागेल पण त्याच मार्गाने त्याच गंतव्यावर जाता येईल. हे सुमती अर्जुना, त्याने प्रदीप्त ज्ञानाग्नीमध्ये मूळ अविद्येची आहुती देऊन मी जो परमात्मा त्या मला संतुष्ट केले असे समज. तेने ज्ञानानळी प्रदीप्ती, मूळ अविद्येची आहुती तोषविला होय सुमती परमात्मा मी. काही पदभेद करायची गरज नाही. या पदामध्ये काय लिहिलं आहे, त्या पदामध्ये काय लिहिलं आहे, याचा काय अर्थ, काही करायची गरज नाही. साधी घोकंपट्टी केली, नित्य आचरणात आणली, एक एक ओवी, एक तरी ओवी आचरावी, एक तरी ओवी आचरून तर पहा, तर तिने ज्ञानानळी प्रदीप्त होईल, मूळ अविद्येची या यज्ञामध्ये आवती जाईल, अविद्या नष्ट होईल. तो शविला होय सुमती परमात्मा मी. आणि असं झालं मग मला पूर्ण संतुष्टी प्राप्त होईल. हे चतुरा अर्जुना गीतेच्या अर्थाचा आढावा घेऊन ज्ञानी पुरुष जेथे प्राप्त होतात ते ठिकाण म्हणजे ब्रह्मस्वरूप, त्याला केवळ पाठ करणाऱ्याला गीतेच्या गाण्याने किंवा पठन करण्याने ते वर्णनाने प्राप्त होते. खूप जास्त ज्ञानी व्हायची गरज नाही आहे. संस्कृत आलीच पाहिजे ही काही आडकाठी नाही आहे. प्राकृत भाषेचा गहन अभ्यास असावा हेही काही जरुरी नाही आहे. उत्तम दर्जाची मराठी आलीच पाहिजे हीही काही आडकाठी नाही आहे, त्याची काही अडचण नाही. तर काय म्हणतात देव, घेऊनी गीतार्थ उगाणा. गाण्याच्या स्वरूपात जरी या ओव्या गायन केलं किंवा हे श्लोक म्हटले, ज्ञानीये जे विचक्षणा ठाकीती ते गाणावाणा गीतेचा तो लाहे. अरे ज्ञानी खूप ज्ञानाच्या गोष्टी करून, खूप आत्मसात करून ज्या मार्गाला ज्या गंतव्याला पोचतील, हा गाणावाणा करणारा साधासुद्धा माणूस तो सुद्धा त्या गंतव्यापर्यंतच पोचेल. याप्रमाणे गीतापाठ करणाऱ्याला गीतेचा अर्थ समजण्यासारखेच फळ मिळेल. ज्याला अर्थ समजला तो खूपच चांगला. अर्थ समजून त्याप्रमाणे आचरण केलं तो त्याहीपेक्षा चांगला. पण ज्याला अर्थही समजला नाही, आचरणातही आली नाही गीता, पण नुसती घोकंपट्टी केली, या ओव्यात जरी म्हणत राहिला किंवा ओव्यांचे चिंतन जरी झाले किंवा श्लोकांचे चिंतन जरी झाले, तरी पत्ता लागणार नाही की ते कधी आचरणात आले. हे आयुष्य कसं बदललं हे कळणार सुद्धा नाही. गीता ही आई आहे. गीतेला माऊली म्हणतात जागोजागी. ज्ञानेश्वर महाराज गीतेला माऊली म्हणतात आणि आपण ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतो, नाही का? गीता पाठकासी असे, फळ अर्थज्ञाची सरीसे. जो अर्थज्ञ असेल, ज्याला अर्थ समजला असेल, त्याला जे फळ मिळेल गीता पाठकासी तेच फळ. गीतेचं पठन करण्याला सुद्धा तेच फळ आहे. गीता माऊली की नसे जाणे तेने. गीता ही आई आहे, ही माऊली आहे, माय आहे, म्हणून तिला जाणते मूल आणि नेणते मूल याच्यामधला भेद नसतो. कोणतीही आई आपला हुशार पोरगा आणि गाफील पोरगा यांच्यामध्ये भेद करत नाही. तिच्यासाठी लेकरू हे लेकरूच असतं. पुढचा श्लोक घेऊया.
श्रद्धावानन सूयश्च शृणु यादपि यो नराः सोऽपि मुक्ता शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्.
श्रद्धायुक्त, माझ्याविषयी मत्सर रहित. बघा एक एक शब्द पहा. श्रद्धायुक्त, माझ्याविषयी मत्सर रहित असा जो मनुष्य हे श्रवण करील तो देखील सर्व पापातून मुक्त होईल. आणि मला मिळण्यापूर्वी पहिला मुक्काम म्हणून पुण्य कर्म करणाऱ्यांना प्राप्त होणारे शुभ लोक म्हणजे स्वर्गासारखे लोक त्याला प्राप्त होतील. फक्त त्याला श्रद्धा असेल आणि मत्सर नसेल, बरं का? त्यांनी गहन अध्ययन केलं पाहिजे, त्यांनी आचरण केलं पाहिजे, त्यांनी पावित्र्य राखलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी जाऊ दे. पण नुसती श्रद्धा जर असेल गीतेच्या ठाई आणि गीतेचा मत्सर नसेल, तेवढ्याने सुद्धा त्याला स्वर्गासारखा लोक, उत्तम लोक प्राप्त होऊ शकतो.
आणि सर्व मार्गी निंदा सांडुनिया स्थापै शुद्धा गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो तयाचा श्रवणपुटी गीतेची अक्षरे जवपैठी होती ना तव उठा उठी पळेची पाप.
आणि परमार्थाच्या सर्व मार्गांची निंदा करणे टाकून गीतेच्या श्रवणाच्या ठिकाणी शुद्ध आस्थेने जो श्रद्धा ठेवून राहतो, त्याच्या कानामध्ये हे गीतेचे अक्षर प्रविष्ट होतात न होतात त्याचे पाप तात्काळ पळून जाते. एवढं सामर्थ्य या गीतेच्या श्लोकांमध्ये, गीतेच्या शब्दांमध्ये, ज्ञानेश्वरीच्या शब्दांमध्ये इतकं सामर्थ्य भरलेलं आहे.
अटविये माजी जैसा वन्ही रिघता सहसा लंघिती का दिशा वनौकेती का उदया चळकुळी झळकतांशुमाळी तिमिरे अंतराळी हारपती तैसा कानाच्या महाद्वारी गीता गजर जेथ करी तेथ सृष्टीची आदिवरी जायची पाप ऐसी जन्मवेली धुवट होय पुण्यरूप चोखट याही वरी अचाट लाहे फळ जे ये गीतेची अक्षरे जे तुली का कर्णद्वारे रिघती ते तुले होती पुरे अश्वमेघ की.
जसा अरण्यामध्ये अग्नी एकदम शिरला म्हणजे त्या जंगलामध्ये त्या अरण्यामध्ये राहणारे जे काही जीवजंतू पशु पक्षी प्राणी जिकडे वाट सापडते तिकडे पळतात, किंवा उदय पर्वताच्या रांगांवर सूर्य झळकण्याबरोबर अंधार आकाशाच्या पोकळीमध्ये कुठे गायब होतो कळत नाही. त्याप्रमाणे जिथे गीतेचा गजर कानरूपी महाद्वारामध्ये होतो तिथे सृष्टीच्या आरंभापासूनचे ऐकणाऱ्याचे पाप निर्मल होऊन जाते, पाप धुतल्या जाते. याप्रमाणे पुढील जन्म परंपरा स्वच्छ शुद्ध आणि पुण्यरूप होते. म्हणजे पुढचा जन्म लादला घ्यावाच लागला तरी तो शुद्ध आणि पवित्र कुळामध्ये जन्म होतो आणि याहीपेक्षा आणखी अलोट फळ प्राप्त होते. कारण या गीतेची जितकी अक्षरे कानाच्या वाटेने अंतकरणामध्ये आतमध्ये शिरतील तितके पूर्ण अश्वमेघ घडले अशा प्रकारचं होईल. आता दिसायला हे शब्द असे वाटतात की ह्या काल्पनिक गोष्टी असतील, पण मंडळी विश्वास करा, या ज्ञानेश्वरीच्या एकाएका शब्दाचा अनुभव घेऊन पहा. तुम्ही स्वतःची तुलना करा. ज्ञानेश्वरी मय होण्याच्या आधी तुम्ही कसे होता आणि ज्ञानेश्वरी मय झाल्यानंतर तुम्ही कसे झालात. नुसती आध्यात्मिक प्रगती नव्हे तर या भौतिक जगतामध्ये सुद्धा तुमच्यासोबत अशा अशा गोष्टी घडतात ज्याची तुम्ही कल्पनासुद्धा केली नाही. जे संकल्प तुम्ही केलेलेच नाही तशा प्रकारचं फळ तुम्हाला मिळू लागते. नुसतं त्या फळावर लक्ष ठेवून आपण हे ऐकावं असं मी म्हणत नाही, पण त्या प्रपंचाची कशाला काळजी करायची. जेव्हा देव आपल्याला चंदनाच्या पाटावर बसून सोन्याच्या ताटामध्ये चंदनाचा तिळक देऊन एक लाडू आपल्या हातात द्यायला बसलेला आहे तर ते सोडून आपण कचरा चिवडत बसायचा आणि त्या डस्टबिनमधला कचरा घेत बसायचा. हे प्रापंच, हे विचार, ही चिंता, हे त्या डस्टबिनमधल्या कचऱ्यासारखी आहेत. तो फालतूचा कचरा गोळा करत बसण्यापेक्षा हे गीतेचे दोन श्लोक जर कानात पडले, ज्ञानेश्वरीच्या चार ओव्या हृदयात उतरल्या तर त्यापासून चंदनासारखं सोन्यासारखं आपलं विश्व निर्माण होईल. या फालतू गोष्टीच्या नादी लागून आपण हे आपलं आयुष्य वेस्ट करू नये. म्हणून श्रवणे पापे जाती आणि धर्मधरी उन्नती तेणे स्वर्गराज्य संपत्ती लाहेची शेखी तो पै मज यावया लागी पहिले पेणे करी स्वर्गी मग आवळे तब भोगी पाठी मज चिमळे ऐसी गीता धनंजया ऐकतया नी पढतया फळे महानंदे मिया बहु काय बोलो या कारणे हे असो परी जया लागी शास्त्र तीसो केला ते तव तुझ पुसो काज तुझे. म्हणून गीतेच्या श्रवणाने पापे धुतली जातात आणि धर्माचा उत्कर्ष होतो. त्या योगाने शेवटी स्वर्गाच्या राज्याचे ऐश्वर प्राप्त होतेच होते, पण त्याहीपेक्षा मोठा जो मोक्ष तिथपर्यंत आपण पोचतो. तो मजकडे येण्यापूर्वी पहिला मुक्काम स्वर्गात करतो, मग जेथपर्यंत त्याला वाटेल तेथपर्यंत तो स्वर्ग भोग भोगतो आणि मग तो मलाच येऊन एक रूप होतो. अर्जुना, ऐकणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला याप्रमाणे ही गीता माऊली मी जो ब्रह्मानंद त्या रूपाने फलद्रूप होते. यावर आता मी फार काय सांगू एवढ्याकरता हे राहू दे. परंतु ज्या कारणाकरिता गीताशास्त्र तुला सांगण्याची खटपट केली ते तर तुझे काम तुला विचारू. याचा तुला काही फायदा झाला की नाही हे मला तुला विचारायचे आहे. आणि असला सवाल असला प्रश्न हा प्रश्न देव अर्जुनाला पुढल्या श्लोकामध्ये करणार आहे. आज 71व्या श्लोकापर्यंत निरूपण घेऊन आज आपण इथे विश्रांती घेऊया.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.